स्तोत्र संहिता अध्याय 54 मुख्य गवयासाठी तंतुवाद्यांच्या साथीने गावयाचे दाविदाचे मस्किल बोधपर स्तोत्र। दाविद आमच्याजवळ लपून राहिला नाही काय, असे जिफी लोक शौलाकडे येऊन म्हणाले तेव्हाचे। हे देवा, तू आपल्या नावाने मला तार, आपल्या सामर्थ्याने माझा न्याय कर। हे देवा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या तोंडच्या शब्दांकडे कान दे, कारण परकीय लोक माझ्यावर उठले आहेत, दांडगे लोक माझा जीव घेऊ पाहतात, त्यांनी देवाकडे लक्ष लाविले नाही। पहा, देव माझा सहाय्यकर्ता आहे, माझ्या जीवाला आधार असलेल्यांबरोबर प्रभू आहे। माझ्यावर टपून बसणाऱ्यांनी केलेल्या अपकाराचा मोबदला तो त्यास देईल। तू आपल्या सत्याच्या प्रभावाने त्यांचा उच्छेद कर। मी स्वसंतोषाने तुला यज्ञबली अर्पीन। हे परमेश्वरा, तुझे नाव उत्तम आहे, मी त्याचे स्तवन करीन, कारण त्याने मला सर्व संकटातून सोडविले आहे। माझ्या शत्रूंकडे पाहून माझे डोळे निवाले आहेत,